नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम. भिवंडीत महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी. अर्थसंकल्पावर चर्चेच्या उत्तरात अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि देशभरात रेल्वेचे जुने डबे बदलून अत्याधुनिक एलएचबी डबे लावण्याचा केंद्र शासनाचा निर्णय. आता सविस्तर बातम्या. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज राज्यात ठिकठिकाणी साजरी करण्यात येत आहे. यानिमित्तानं शिवनेरीसह विविध गड किल्ल्यांवर शिवभक्तांकडून अनेक कार्यक्रम घेण्यात आले. ठाणे इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 45 फुटी पुतळ्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. तर ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित स्थळांचा विकास करून त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
छत्रपती शिवरायांचे जे 12 किल्ले आहेत त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्को कडनं मान्यता मिळवून घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. ज्या ठिकाणी सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी राजांना कपटानं अटक करण्यात आली त्या संगमेश्वरचा वाडा देखील अतिशय चांगलं स्मारक आपण करणार आहोत. वडू आणि तुळापूरला तर आपण ते करतोच आहोत. आणि यासोबत उत्तर प्रदेशच्या सरकारला आम्ही विनंती केलेली आहे की आग्र्याला ज्या कोठीमध्ये छत्रपती शिवरायांना कैद केलं होतं तीही आम्हाला महाराष्ट्र सरकारला स्मारक म्हणून विकसित करण्याकरता द्यावी आणि त्याकरताही बजेटमध्ये तरतूद केली आहे.
या मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याची घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांनी या मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान औरंगजेबाच्या पाशवी विचारांचे महिमामंडन अथवा उदात्तीकरण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून ते विचार तिथेच चिरडून टाकण्यात येईल असं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
एसआयनी त्याला 50 वर्षापूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. काय दुर्दैव आहे, ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं. पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन होऊ देणार नाही. त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्याच ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही. हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिरासमोर आपल्या सर्वांना मी देतो.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद तसंच बजरंग दलाच्या वतीनं आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. राज्यभरात विविध ठिकाणी या संघटनांनी आज आंदोलन केल्याचं वृत्त आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केली. यावर सभापती राम शिंदे यांनी कारवाईचं आश्वासन दिलं. दरम्यान आपण फडणवीस सरकारच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी केली, औरंगजेब या व्यक्तीशी फडणवीस यांची तुलना केलेली नाही असा खुलासा सपकाळ यांनी केला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेत आज अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर दिलं. शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प असल्याचं ते म्हणाले. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानाचा वापर हा कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा ठरेल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल, त्यांचं खताचं प्रमाण कसं कमी होईल, त्यांचं पाण्याच्या मध्ये बचत कशी होईल याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम, बांबू लागवडीचा कार्यक्रम, मराठवाड्यातल्या आमच्या शेतकऱ्यांच्या साठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा कार्यक्रम, या तरतुदी कुणाकरता केल्या? शेतकऱ्यांच्या करता केल्या. आणि आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरली पाहिजे आणि ही एआयची सुविधा निर्माण करून देण्याची सरकारची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी वेळीच सरकारने त्या ठिकाणी ओळखली आणि म्हणूनच पीक नियोजनाचा सल्ला देण्यासाठी आणि त्याची उत्पादकता वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन सरकारने द्यायचं ठरवलेलं आहे.
राज्याच्या तसंच सामाजिक हिताच्या योजना सरकार बंद करणार नाही, परंतु गरज नसलेल्या योजना सरकार बंद करेल, असं पवार यांनी स्पष्ट केलं. लाडकी बहीण योजनेत सुधारणा करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न सदनात उपस्थित केला. नियमित पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं पाण्याच्या व्यवस्थापनासाठी सरकार काही उपाययोजना करणार आहेत का, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यास छत्रपती संभाजीनगरला किमान 2 दिवसाआड पाणी मिळेल, अशी सूचना नियम 93 अन्वये त्यांनी मांडली. बीड जिल्ह्यात केज इथले शिक्षक धनंजय नागरगोजे आत्महत्या प्रकरणी संबंधित संस्था चालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही दानवे यांनी केली. विना अनुदानित शाळांमधल्या शिक्षकांना वेतन देणं संस्था चालकांना बंधनकारक करावं, अशी सूचना दानवे यांनी केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके, भाजपकडून संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी, तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि अपक्ष उमेश म्हेत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी गरज भासल्यास 27 मार्च रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. देशभरात रेल्वेचे सगळे जुने डबे बदलून अत्याधुनिक LHB डबे लावण्यात येणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली. आतापर्यंत 41,000 LHB डबे तयार करण्यात आल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले,
LHB कोचेस जो की बहुत इम्पॉर्टेंट थे सेफ्टी के पॉइंट ऑफ व्यू से, LHB कोचेस आर मच मोर सेफर कम्पेयर टू दी ओल्डर जनरेशन ऑफ ICF कोचेस. इसके करीब 41,000 LHB कोचेस बन गए. और माननीय सभापति महोदय, मैं पूरी जिम्मेदारी के साथ कहना चाहूंगा कि मोदी जी की थर्ड टर्म में जितने ICF कोचेस थे उन सबको रिप्लेस कर देंगे LHB कोचेस.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ लेण्यांमध्ये मधमाशांनी आज पर्यटकांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. कैलास लेणे परिसरात घडलेल्या या प्रकारात काही पर्यटक जखमी झाले, तर अतिप्रमाणात मधमाशा चावलेला एक परदेशी पर्यटक बेशुद्ध पडला. त्याच्यावर वेरूळ इथं प्रथमोपचार करून त्याला छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती पुरातत्व विभागाचे छत्रपती संभाजीनगर इथले अधीक्षक डॉ शिवकुमार भगत यांनी दिली. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसच्या अनुषंगाने त्यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. पोलीस दलातील 26 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे पुरावे सादर करून कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची तातडीनं बदली करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथला ट्रक चालक विकास बनसोडे हत्या प्रकरणात 6 जणांना आष्टी पोलिसांनी अटक केली, तर 4 आरोपी फरार झाले. मालकानं केलेल्या मारहाणीत या तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 10 जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. परभणी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जायकवाडी कार्यालयासमोर आंदोलन केलं. पाणी मिळत नसल्याची तक्रार करत संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकलं. मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी पाणी सोडण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. नांदेड जिल्हा परिषदेच्या 2025-26 22,26,00,000 रुपयांच्या अर्थसंकल्पाला आज जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी मान्यता दिली. यावेळी 2024-25 सुधारित अर्थसंकल्पालाही मान्यता देण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं बजरंग चौकातील श्री दत्तगुरु मंदिरात आजपासून 7 दिवसांच्या श्री छत्रपती शिवप्रताप या ग्रंथाच्या पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पारायणासह मंदिर परिसरात विविध विषयांवरील व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर इथं शिवसेना शहर शाखेच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवछत्रपती ग्रंथालयाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथ भेट देण्यात आले. लातूर इथं एका उपाहारगृहाला आज सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आगीत अडकलेल्या सर्वांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम. भिवंडीत महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मंदिराला तीर्थस्थळाचा दर्जा. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. आणि देशभरात रेल्वेचे जुने डबे बदलून अत्याधुनिक LHB डबे लावण्याचा केंद्र शासनाचा निर्णय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.